नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातील सर्व महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू. अपुऱ्या तयारीने निवडणुका घेणं अयोग्य, शिवसेना उबाटा पक्षाची टीका. पंतप्रधानांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी संसदेत गदारोळ. आणि देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भाड्यांवर केंद्र सरकारचं नियंत्रण. आता सविस्तर बातम्या. राज्यातील सर्व 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केला. या घोषणेसोबतच सर्व महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली. सर्व महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले,
नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025. नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025. उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026.
23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल तर 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 3 जानेवारीला चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एकूण 2,869 जागांसाठी निवडणूक होईल. जालना तसंच इचलकरंजी वगळता उर्वरित सर्वच महापालिकांचा कार्यकाळ संपलेला आहे. मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग रचना तर इतर महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. जितके प्रभाग सदस्य मतदारांना तितकंच मतदान करावं लागणार आहे. ही मतदान प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे होणार आहे. 3,48,00,000 अधिक मतदार या निवडणुकीत मतदान करतील असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. दरम्यान मुंबई महापालिकेची मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची घाई का केली असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विचारला आहे. याबाबतचं निवेदन शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाला सादर केलं आहे. अपुऱ्या आणि त्रुटीयुक्त तयारीने निवडणुका घेणं हे कायदेशीर तसंच नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं शिवसेनेनं या पत्रात म्हटलं आहे. जालना शहर महानगरपालिकेची अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये 16 प्रभागात मिळून 2,45,929 मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 1,28,894, महिला ममतदारांची संख्या 1,17,001 तर इतर 34 मतदार आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीनं हरित कुंभ अंतर्गत वृक्षारोपण मोहिमेला आज सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत नाशिक परिसरात 15,000 रोपे लावून वनराई फुलवण्यात येणार आहे. यासाठी हैदराबाद इथून वाढलेली झाडेच आणण्यात आली असून या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. दरम्यान नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या निमित्तानं होणाऱ्या अमृत योजनेअंतर्गत मलनिस्सारण व्यवस्था विकसित करण्यासाठी 227 कोटी रुपयांची कामे तसेच नाशिक म्युनिसिपल बॉण्ड अंतर्गत मलनिस्सारण व्यवस्था विकसित करण्याचा 225 कोटी रुपयांचा प्रकल्प, शहरातील 7 रस्ते आणि 2 पूल विकसित करण्यासाठी 237 कोटी रुपयांच्या कामांचा देखील महाकवी कालिदास मंदिर इथं आज दुपारी शुभारंभ झाला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अनावरण झालं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणात संभाजी महाराज तसंच अहिल्यादेवी यांच्या कार्याला उजाळा दिला. महापालिकेच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं आणि महावितरणच्या 5 नवीन वीज उपकेंद्रांचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी करत संसदेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आज गदारोळ केला. यामुळे लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दिल्लीच्या रामलीला मैदानावर काल झालेल्या काँग्रेसच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. दरम्यान संसदेच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना रिजिजू यांनी या घटनेचा निषेध करत दोन्ही सदनांच्या विरोधी सभागृहांमध्ये माफी मागावी अशी मागणी केली. ते म्हणाले,
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को दुनिया मानते हैं, देश के लोग मानते हैं, और उसमें कुछ विपक्ष के लोग प्रधानमंत्री को अगर जान से मारने के लिए कहता है तो ये बहुत ही दुखद और अफसोस की बात है. सिर्फ खंडन करने से नहीं होगा. कांग्रेस अध्यक्ष और कांग्रेस के नेता प्रतिपक्ष दोनों लोकसभा राज्यसभा में देशवासियों से माफी मांगना चाहिए.
राज्यसभेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला. आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी सभागृह नेते जेपी नड्डा यांनी केली. त्यानंतर घोषणांचा गदारोळ वाढत गेल्यानं उपाध्यक्ष हरिवंश यांनी सभागृहाचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर निवडणूक सुधारणांविषयी चर्चेला सुरुवात झाली. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी भाजपाचे हे आरोप फेटाळून लावले. हे आरोप बिनबुडाचे असून सरकारला सभागृह चालवायची इच्छा नाही असंही गांधी यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या,
आपस में बात कर रहे थे कि किसने कहा ये सब, हमें तो मालूम ही नहीं है. हमें मंच पे तो बिल्कुल ऐसा नहीं हुआ. फिर पता चला कि पब्लिक में किसी ने इंटरव्यू दिया, पब्लिक में कोई कह रहा है, कोई कार्यकर्ता है, कौन है, किसी को मालूम भी नहीं है कौन है, उनको खुद नहीं मालूम कौन है.
अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचे शाश्वत वापर आणि संवर्धन विधेयक 2025 शांतता सादर केलं. राष्ट्राच्या कल्याणासाठी अणुऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणं आणि त्याच्या सुरक्षित वापरासाठी नियम तयार करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं सिंह यांनी सांगितलं. मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकाला विरोध केला. राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांवरील चर्चा झाली. सदस्य वाय व्ही सुबारेड्डी यांनी निवडणुकांचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करणं आणि मतदान केंद्रांचं प्रत्यक्ष चित्रीकरण अनिवार्य करण्याची मागणी केली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं भारतीय खासगी हज यात्रेकरूंना हज 2026 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. यात्रेदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी आणि सर्व अनिवार्य प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्यासाठी मंत्रालयानं हे निर्देश दिले आहेत. देशांतर्गत विमान प्रवास भाड्यांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमान प्रवास भाड्यांवरही केंद्र सरकार नियंत्रण ठेवणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. यासंदर्भात प्रवाशांना मंत्रालयाच्या पोर्टलवर तक्रार करता येणार असून माहिती मिळाल्यानंतर मंत्रालय संबंधित विमान कंपनीविरुद्ध कारवाई करेल असं नायडू यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 पदवी परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. 268 परीक्षा केंद्रांवर 81,000 विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक वरिष्ठ प्राध्यापक डॉ बाबासाहेब डोळे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली. नायलॉन मांजा वापरल्याने शहरात अनेक दुर्घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबवण्यात आला. पंजाब पोलिसांनी 2 दहशतवाद्यांना मुंबईतून अटक केली आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी हत्या, खंडणी आणि तत्सम गुन्ह्यांमध्ये हे दोघं सामील असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली. राज्यात आज सर्वात कमी 8.3° सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल पुण्यात 9° तर नाशिक इथं 9.5° तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 10.5°, धाराशिव इथं 11.2 तर छत्रपती संभाजीनगर इथं 11.6° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातील सर्व महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू, अपुऱ्या तयारीने निवडणुका घेणं अयोग्य, शिवसेना उभाटा पक्षाची टीका, पंतप्रधानांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी संसदेत गदारोळ आणि देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भाड्यावर केंद्र सरकारचं नियंत्रण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10